अनुवाद अध्याय 12। परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे, त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी व नियम यांचे पालन काटेकोरपणे जिवंत राहाल तोपर्यंत काळजीपूर्वक पाळा। आता तेथे असलेल्या ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात त्यातले लोक ज्या ठिकाणी उंच पर्वत टेकड्यांवर आणि हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या देवाची उपासना करीत असतील त्या सर्वांचा तुम्ही अवश्य नाश करा। तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारक स्तंभांचा विध्वंस करा, अशेरा मूर्ती जाळा, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्तीची मोडतोड करा, म्हणजे त्या ठिकाणी त्यांची नावनिशीही उरणार नाही। ते लोक करतात तशी तुम्ही आपल्या देव परमेश्वर ह्याची उपासना करू नका। तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल, आपल्या नावाची स्थापना तेथे करील, ते त्याचे खास निवासस्थान असेल। तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा, तेथे तुम्ही आपापले होमबली यज्ञबली आपल्या पिकांचा व जनावरांचा एक दशांश हिस्सा काही खास भेटी नवस फेडण्याच्या वस्तू खुशीने अर्पण करायच्या वस्तू तसेच आपल्या पाळीव प्राण्यात जन्मलेला पहिला गोरा तुम्ही आणा। आपल्या कुटुंबासमवेत तुमचा देव परमेश्वर याच्या सानिध्यात तुम्ही तेथे भोजन करा। तुम्ही कष्ट करून जे मिळवलेत त्याच्या आनंदात तेथे तुम्ही सर्वजण सामील व्हा। तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व गोष्टी मनासारख्या मिळत आहेत याची आठवण ठेवा। आतापर्यंत आपण सगळे आपल्या मनाला वाटेल तशी उपासना करीत आलो तशी आता करू नका, कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे व वतनाचे ठिकाण अजून मिळाले नाही। पण आता तुम्ही यार्दिन नदी पलीकडे तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात, तेथे तुम्हास सर्व शत्रूंपासून तुम्हास अभय मिळेल, तुम्हास स्वस्थता लाभेल। मग तुमचा देव परमेश्वर एका ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल, त्यास तो आपले नाव देईल। तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा, होमबली यज्ञबली धान्याचा व प्राण्यांचा 10वा हिस्सा परमेश्वरास अर्पण करावयाच्या वस्तू नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशुपक्षी यांचा पहिला गोरा घेऊन जा। येताना आपली मुले बाळे दास दासी या सर्वांना या ठिकाणी घेऊन या। तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेवींनाही बरोबर आणा, कारण त्यांना जमिनीत व वतनात तुमच्या बरोबर वाटा नाही। सर्वांनी मिळून तुमचा देव परमेश्वर याच्या सानिध्यात आनंदात वेळ घालवा। आपले होमबली वाटेल त्या ठिकाणी अर्पण करू नका, त्याविषयी सावध असा। परमेश्वर तुमच्या वंशाच्या वतनात अशी एक पवित्र जागा निवडील, तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा। व ज्या ज्या इतर गोष्टींविषयी मी तुला आज्ञा करत आहे त्या सर्व तेथे करा। तथापि तुम्ही राहता तेथे हरिण सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारून खाऊ शकता। तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे ते हवे तितके खा। हे मांस शुद्ध अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे, फक्त त्यातले रक्त तेवढे खाऊ नका, ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका। आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे, त्या देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षरस, तेल, कळपातील पहिला गोरा, देवाला स्वखुशीने अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे, या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या। आपली मुले बाळे दासदासी वेशीच्या आती लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा। जी कामे पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सानिध्यात आनंद व्यक्त करा। या देशात राहाल तितके दिवस या सगळ्या लेवींना न चुकता सामील करून घ्या। तुमच्या देशाच्या सीमा वाढावयाचे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास वचन दिले आहे। तसे झाले की त्याने निवडलेली जागा तुमच्या राहत्या घरापासून लांब पडेल, तेव्हा मासाची गरज पडली की जे मिळेल ते मांस तुम्ही खा. तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या पशुपक्ष्यांच्या कळपातील कोणताही प्राणी मारताल तरी चालेल. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही राहत्या जागी हे मांस हवे तेवढे खा. हरिण किंवा सांबर यांच्याप्रमाणे हे खा. शुद्ध अशुद्ध कोणाही व्यक्तीने ते खावे, पण रक्त मात्र खाण्यात येऊ देऊ नका, कारण रक्त म्हणजे जीवन आहे. ज्या मांसात जीवनाचा अंश आहे ते खाणे कटाक्षाने टाळा. रक्त सेवन करू नका, ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करावे, म्हणजे तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल. देवाला काही विशेष अर्पण करायचे ठरवले तर तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या जागी तुम्ही जावे. नवस बोलला तर तो फेडायलाही तेथे जा. आपले होमबली म्हणजे मांस व रक्त तेथे तुझा देव परमेश्वर याच्या वेदीवर अर्पण करा. इतर बलीचे रक्त वेदीवर वाहा, मग त्यांचे मांस खा. मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा, जे तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने चांगले व उचित आहे. ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल. तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवणार आहात. तुमचा देव परमेश्वर तुमच्यासाठी त्या राष्ट्रांचा पाडाव करेल, तेव्हा तेथील लोकास हुसकावून तुम्ही तेथे राहाल. एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या, त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हासच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध राहा, त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. या राष्ट्रांनी ज्या प्रकारे सेवा केली तशीच मी आता करतो असे मनात आणू नका. तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करू नका, कारण परमेश्वरास ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते आपल्या देवाकरता आपल्या मुलाबाळांचा होम सुद्धा करतात. तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा, त्यामध्ये अधिक उणे करू नका.